उत्पत्ति अध्याय 21. परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेकडे लक्ष दिले आणि परमेश्वराने सारेला वचन दिल्याप्रमाणे केले. अब्राहमाच्या म्हातारपणी सारा गरोदर राहिली. त्यास जी नेमलेली वेळी देवाने सांगितली होती त्यावेळी त्याच्यापासून सारेला मुलगा झाला. अब्राहमाला जो मुलगा सारेपासून झाला त्याचे नाव त्याने इसहाक ठेवले. देवाने आज्ञा केल्याप्रमाणे अब्राहमाने त्याचा मुलगा इसहाक 8 दिवसाचा झाल्यावर त्याची सुंता केली. इसहाकाचा जन्म झाला तेव्हा अब्राहम 100 वर्षांचा होता. सारा म्हणाली, देवाने मला हसवले आहे, जो कोणी हे ऐकेल तो प्रत्येक जण माझ्या बरोबर हसेल. आणखी ती असेही म्हणाली, सारा या मुलाला स्तनपान देईल असे अब्राहमाला कोण म्हणाला असता, आणि तरी सुद्धा त्याच्या म्हातारपणात मला त्याच्यापासून मुलगा झाला आहे. मग बालक वाढत गेला आणि त्याचे स्तनपान तोडले. आणि इसहाकाच्या स्तनपान तोडण्याच्या दिवशी अब्राहमाने मोठी मेजवानी दिली. मग साराची मिस्री दासी हागार हिचा मुलगा इश्माएल, जो तिला अब्राहमापासून झाला होता, तो चेष्टा करीत आहे असे सारेने पाहिले. म्हणून सारा अब्राहमाला म्हणाली, या दासीला व तिच्या मुलाला येथून बाहेर घालवून द्या. या दासीचा मुलगा माझा मुलगा इसहाक याच्या बरोबर वारस होणार नाही. त्याच्या मुलामुळे या गोष्टीचे अब्राहमाला फार दुःख झाले. परंतु देव अब्राहमाला म्हणाला, मुलाकरता व तुझ्या दासीकरता दुःखी होऊ नकोस. तुला ती या बाबतीत जे काही सांगते ते तिचे सर्व म्हणणे ऐक, कारण इसहाकाद्वारेच तुझ्या वंशाला नाव देण्यात येईल. मी त्या दासीच्या मुलाचेही राष्ट्र करीन, कारण तो तुझा वंशज आहे. अब्राहम सकाळीच लवकर उठला, भाकरी व पाण्याची कातडी पिशवी घेतली आणि हगारेला देऊन तिच्या खांद्यावर ठेवली. त्याने तिचा मुलगा तिला दिला आणि तिला पाठवून दिले. ती गेली आणि बैरशेबाच्या रानामध्ये भटकत राहिली. कातडी पिशवीतील पाणी संपले तेव्हा हागारेने आपल्या मुलाला एका झुडपाखाली टाकले. नंतर ती बरीच दूर, म्हणजे बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन बसली, कारण तिने म्हटले, मला माझ्या मुलाचे मरण पाहायला नको. ती त्याच्या समोर बसून मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली. देवाने मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि देवाचा दूत स्वर्गातून हगारेला हाक मारून म्हणाला, हगारे तुला काय झाले? भिऊ नको, तुझा मुलगा जेथे आहे तेथून त्याचा आवाज देवाने ऐकला आहे. उठ, मुलाला उचलून घे आणि त्यास धैर्य दे. मी त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र करीन. मग देवाने हगारेचे डोळे उघडले आणि तिने पाण्याची विहीर पाहिली. ती गेली आणि पाण्याची कातडी पिशवी भरून घेतली आणि मुलाला पाणी प्यायला दिले. देव त्या मुलाबरोबर होता आणि तो वाढला. तो रानात राहिला आणि तिरंदाज बनला. तो पारणाच्या रानात राहिला आणि त्याच्या आईने त्यास मिसर देशातील मुलगी पत्नी करून दिली. त्यानंतर अबीमलेक व त्याचा सेनापती पिकोल यांनी अब्राहमाशी बोलणी केली. ते म्हणाले, तू जे काही करतोस त्यामध्ये देव तुझ्या बरोबर आहे, म्हणून आता तेथे देवाची शपथ व्हा की तू माझ्याशी व माझ्या मागे माझ्या मुलांशी किंवा माझ्या वंशजाची खोटेपणाने वागणार नाहीस. जसा मी तुझ्याशी करार करून विश्वासूपणाने राहिलो तसाच तू माझ्याशी व ज्या या माझ्या देशात तू राहिलास त्याच्याशी राहशील. आणि अब्राहम म्हणाला, मी शपथ वाहतो. मग अबीमलेखाच्या सेवकांनी पाण्याची विहीर बळकावली म्हणून अब्राहमाने अबीमलेखाकडे तक्रार केली. अबीमलेख म्हणाला, असे कोणी केले आहे ते मला माहीत नाही. यापूर्वी तू हे मला कधीही सांगितले नाही. आजपर्यंत मी हे ऐकले नव्हते. म्हणून अब्राहमाने मेंढरे व बैल घेतले आणि अबीमलेखास दिले आणि त्या दोन मनुष्यांनी करार केला. अब्राहमाने अबीमलेखाला कळपातील 7 कोकरे वेगळी करून त्यांच्या पुढे ठेवली. अबीमलेख अब्राहमाला म्हणाला, ही सात कोकरे तू वेगळी करून ठेवली, याचा अर्थ काय आहे? त्याने उत्तर दिले, तू ही कोकरे माझ्याकडून स्वीकारशील तेव्हा ही विहीर मी खणली आहे असा तो पुरावा होईल. तेव्हा त्याने त्या जागेला बैर शेबा असे नाव दिले, कारण त्या ठिकाणी त्या दोघांनी शपथ वाहून वचन दिले. त्यांनी बैर शेबा येथे करार केल्यानंतर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल हे पलिश्त्यांच्या देशात परत गेले. अब्राहमाने बैरशेबा येथे एक एशेल झाड लावले. तेथे सनातन देव परमेश्वर याचे नाव घेऊन त्याने प्रार्थना केली. अब्राहम पलिश्त्यांच्या देशात पुष्कळ दिवस परदेशी म्हणून राहिला.